चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्यांचे स्पेअर पार्ट्स बाहेर अडकल्याने मेंटेनन्सची कामे खोळंबली। कोरोना आणि त्यामुळे देशात चालू झालेला लॉकडाऊन याचा मोठा परिणाम साखर उद्योगावर होत आहे। आगामी गाळप हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार, पण कारखान्यांच्या गाळपाच्या दृष्टीने पुन्हा नव्याने सज्ज होण्यासाठी कारखान्याचा देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे स्पेअर पार्ट्स लॉकडाऊनमुळे पुणे मुंबईतच अडकले आहेत, त्यामुळे कामे खोळंबली आहेत। त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात अडचणी निर्माण होत आहेत। जिल्ह्यातील साखर कारखाने ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना आणि त्या दिशेने त्यापूर्वीच 4 महिन्यांपासून कारखान्यात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते। मशिनरीचे ओव्हर ऑइलिंगसह अनेक कामे नव्या स्पेअर पार्ट्स अभावी रखडलेली आहेत। हे पार्ट्स पुणे मुंबई येथून मागवले जातात, पण सध्या लॉकडाऊनमुळे हे पार्ट्स मागवणे अवघड झाले आहे। सध्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला। त्यामुळे बाहेरील लोकांसह वाहनांनाही आता जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे। त्यामुळे मागणी कळवूनही साहित्याचा पुरवठा अद्याप झालेला नाही। गरजेचे साहित्य न मिळाल्याने कारखान्याशी संबंधित सर्वच कामे खोळंबून आहेत। कारखाना व्यवस्थापनाने वारंवार सांगून पाठपुरवठा करूनही लॉकडाऊन आणि कंटेनमेंट झोनमुळे साहित्याची वाहतूक करणे आता अवघड होऊन बसले आहे। याबाबत बोलताना ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीचे जनरल मॅनेजर VH गुजर म्हणाले, कारखान्याच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी लागणाऱ्या विविध पार्ट्सच्या ऑर्डर्स संबंधित पुरवठादारांकडे दिलेल्या आहेत, पण प्रतिबंधित क्षेत्रात साहित्य पाठवणे अडचणीचे ठरत आहे, यामुळे कामातही अनेक अडचणी येत आहेत।